चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कोल्हापूर, सांगली आणि कराड मधील साखर आणि गुळाच्या ठोक विक्रेत्यांचं झालं मोठं नुकसान। पश्चिम महाराष्ट्रात महापुरानं ऊस शेतीचं मोठं नुकसान झालं आहे। कोल्हापूर, सांगली आणि कराडमधील साखर आणि गुळाच्या ठोक विक्रेत्यांचं मोठं नुकसान झालं। तसंच कोल्हापूर सांगलीशी संपर्क तुटल्यामुळं तेथील गुळ किंवा साखर बाजारपेठेत दाखल झालेली नाही। किरकोळ बाजारात साखरेची किंमत प्रति किलो 34 रुपयांच्या आसपास असायची, ती आता 36 रुपये किलो दरानं विकली जात आहे। तर गुळाचे दर प्रति किलो 5 रुपयांनी वाढले असून सध्या गुळ 43 रुपये किलो दरानं विकला जात असल्याची माहिती व्यापारी देत आहेत। गेल्या 8 दिवसात सांगली कोल्हापूरहून येणारी साखर बाजारपेठेत दाखलच होऊ शकली नाही। परिणामी काही व्यापाऱ्यांनी बाजारात उपलब्ध असलेल्या साखरेचा उठाव केला आहे। सध्या श्रावण महिना सुरू असून पुढे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आहे। परिणामी सणासुदीच्या काळात साखरेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे। याच दिवसात दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत। सांगली आणि कोल्हापूर या साखरेच्या कोठाराला महापुराचा अभूतपूर्व तडाखा बसला आहे। दोन्ही जिल्हे महापुरात अडकल्यानं रस्ते मार्ग बंद होते। परिणामी राज्यात किंवा इतर बाजारपेठांमध्ये होणारा साखरेचा पुरवठाच झाला नाही। गेल्या काही महिन्यात देशातील अतिरिक्त साखर उत्पादनामुळं कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणावर साखर उपलब्ध असल्यामुळं दर स्थिर होते। सरकारनं निर्यातीला चालना देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही। पण कोल्हापूर सांगलीच्या महापुरानं साखरेचा बाजारातील पुरवठा विस्कळीत केला आहे। त्यातच दोन्ही जिल्ह्यात ऊस शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळं आगामी हंगाम धोक्यात आला आहे। परिणामी दोन्ही जिल्ह्यातून होणाऱ्या साखर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे। गुळाचा विचार केला तर सांगली कराड इथं गुळ व्यापाऱ्यांच्या मालाचे पुरात मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे। त्यामुळं गुळाच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला असून गुळाचे दर वाढू लागले आहेत। त्यातच सणासुदीच्या काळामुळं मागणीही वाढू लागली आहे। या सगळ्याचा परिणाम दरांवर होताना दिसत आहे। महाराष्ट्रात दुहेरी नुकसान। महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ऊस शेती मोठ्या प्रमाणावर होते। यंदाच्या ऊसाच्या लागवडीचं क्षेत्रच घटलं आहे। त्यातच पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांना पावसानं तडाखा दिला आहे। त्यामुळं ऊस पिकाचं मोठं नुकसान झालं आहे, तर दुसरीकडं मराठवाड्यात पाऊसच न झाल्यानं तेथील पीक वाया गेलं आहे। महाराष्ट्रात ऊस पिकाचं आणि एकूणच साखर उद्योगाचं दुहेरी नुकसान होत आहे। त्यामुळे आगामी साखर हंगामापुढे प्रश्नचिन्ह उभं आहे।